आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रान तामिळनाडूंत दोन मुखेल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर सुरू करपाची घोषणा केल्या. संवसारीक अर्थीक कंपनी मॉर्गन स्टॅनली हांणी आपल्या अहवालांत सांगला, भारत 2028 मेरेन जर्मनीक फाटीं घालून संवसारांतली तिसरी व्हडली अर्थवेवस्था जातली. फुडल्या वर्सा प्रजासत्ताक दिसा निमतान जाहीर जावपी पद्म पुरस्कार 2026 खातीर नामांकनां सुरू जाल्यांत. हवामान खात्यान आज ओडिशाच्या वेगवेगळ्या सुवातींनी खर कालोराच्या लारांचो अदमास उक्तायला. बायलांच्या प्रिमियर लीगच्या फायनलीन मुंबय इंडियन्सान दिल्ली कॅपिटल्साक 8 धावण्यांनी हरवून दुसरे खेप वस्तादपण जोडले. आता पुराय खबरो. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी तामिळनाडून दोन मुखेल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर सुरू करपाची घोषणा केल्या. 112 कोटी रुपयांची गुंतवणूक करून हे क्लस्टर पिल्लेपक्कम आणि मनल्लूर हांगा स्थापन करतले. जागतिक इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ESDM क्षेत्रात भारताची सुवात घटमूट करप हो या उपक्रमाचो हेत असा. काल चेन्नय शारांत जेटवर्क इलेक्ट्रॉनिक्साच्या नव्या उत्पादन युनिटाच्या उक्तावण वेळार ही घोषणा केल्या. तामिळनाडूच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्देगाक चालना दिवपाक आणि $5 ट्रिलियन इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली डिझाईन आणि उत्पादन बाजारपेठ मिळवपाच्या भारताची महत्वाकांक्षा साध्य करपाक 15 एकराची युनिटाची महत्वाची भूमिका असतली असे वैष्णव हांणी या वेळार उलयतना सांगले. अंदू वर्सा भारतान तयार केले पहिले चीप जारी करतले असे केंद्रीय रेल्वे माहिती प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सांगले. चेन्नय शारांत काल IIT विद्यार्थ्यांकडे संवाद साधताना तांणी सांगले, फुडल्या 2 वर्सांत भारतान तयार केली 4 चिप्स जारी करतले आणि भारताक टेस्ला, फॉक्स वेगनाक आणि तसेच संवसारातल्या खंयच्याय वाठाराक मेड इन इंडिया चिपांची पुरवण करपाक मेळटली. सध्या भारतान 5 सेमीकंडक्टर बांधपाचे काम सुरू आसात असे तांणी सांगले. एका विद्यार्थ्यान विचारिल्ल्या प्रश्नाक जाप दितना तांणी AI तंत्रगिन्यान शेती मळार खूप उपेगी पडटा असे म्हणले आणि ते चालीक लावपाक यशस्वी झाल्या महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याचो तांणी या वेळार उल्लेख केला. संवसारीक अर्थीक कंपनी मॉर्गन स्टॅनली हांणी आपल्या अहवालांत सांगला, भारत 2028 मेरेन जर्मनीक फाटीं घालून संवसारांतली तिसरी व्हडली अर्थवेवस्था जातली. अहवाला प्रमाण 2023 3.5 ट्रिलियन आशिल्ली भारतीय अर्थवेवस्था 2026 मेरेन 4.7 ट्रिलियन परेन वाडपाचो अंदाज असा. मॉर्गन स्टॅनलीच्या मतान भारताची अर्थवेवस्था 2028 5.7 ट्रिलियन परेन वाडटली आणि ती जर्मनीच्या फुडें वतली. अहवालांत असे म्हळां की भारत जगांतलो सगळ्यांत चड मागणी आशिल्लो गिरायक बाजार मुखार येता आणि ताची जागतिक आर्थिक क्रमवारींतूय लक्षणीय सुधारणा जाल्या. भारतीय जनता पक्षान म्हळां की असाधारण वाढ योगायोग न्हय तर साबार वर्सांच्या दूरदर्शी फुडारपणाचे आणि धाडसी आर्थिक सुधारणांचे परिणाम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक आज प्रसारित जावपी लेक्स फ्रिडमॅन बरोबरची तांची पॉडकास्ट मुलाखत आयकपाचे आवाहन केला. मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टान म्हळां तांणी फ्रिडमॅन हांचे कडेन उत्तम चर्चा केली. ह्या संवादांत मोदी हांचे भुरगेपण, हिमालयांतली वर्सां आनी भौशीक जिणी सयत साबार मुद्द्यांचेर चर्चा जाली. प्रधानमंत्री मोदी हांचे कडेन 3 वरां पॉडकास्ट संवाद सादलो असे फ्रिडमॅन हांणी सांगले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान तांणी सांगले, हो आपल्या जिवितांतलो सगळ्यांत प्रभावशाली संवाद. ब्रिटनातल्या सेंट्रल बँकिंगान डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 खातीर भारतीय रिझर्व्ह बँकेची निवड केल्या. केंद्रीय बँकेक प्रवास आणि सारथी या डिजिटल उपक्रमा खातीर पुरस्कार फावो झाल्या. बँकेच्या इन हाऊस पंगडान ही विकसित केली. या डिजिटल उपक्रमाक लागून कागदाचा वापर उणो झाला असे पुरस्कार समितीन सांगला. मतदार फोटो वळखपत्र आणि आधार लिंक करपाच्या विषयाचे चर्चा करपाक मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मंगळारा बसका आपल्या. या विषयी मुखेल वेचणूक आयुक्त, घर सचिव, विधी खात्याचे सचिव आणि UIDAIचे मुखेल कार्यकारी अधिकारी यांच्याकडून चर्चा करतले असे सूत्रांनी सांगले. फुडल्या वर्सा प्रजासत्ताक दिसा निमतान जाहीर जावपी पद्म पुरस्कार 2026 खातीर नामांकनां कालच्यान सुरू जाल्या. पद्म पुरस्कारा खातीर नामांकनाची निमाणी तारीख आसा 31 जुलय. पद्म पुरस्कारा खातीर नामांकनां आनी शिफारशी फक्त राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलाचेर स्विकारतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि DJ उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
तेलंगणात बंदी घाल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी पक्षाच्या 64 वांगड्यांनी काल पोलीस महानिरीक्षक मल्टी झोन 1 चंद्रशेखर रेड्डी आणि भद्रद्री कोटागुडेम जिल्हा पोलीस अधीक्षक रोहित राज यांच्या मुखार स्वेच्छेन आत्मसमर्पण केले. आता फाटल्या 2 महिन्यात शरण आयल्या माओवादींचा आकडो 122 मेरेन पावला. शरण आयल्या लोकांमधी 48 दादल्यान 16 बायलो आसात अशी माहिती IGP मीडियाक दिल्या. भारतीय मानक ब्युरो BIS लखनौ, गुरुग्राम आणि दिल्ली यासारख्या शहरांनी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या आघाडीच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या साबार गुदावांनी शोध आणि जप्तीची कारवाई केल्या. असुरक्षित आणि अप्रमाणित उत्पादनाचे वितरण थांबवप हो या मोहिमेचा उद्देश असा. निरीक्षण करताना BIS दिसून आयला की अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, मिंत्रा, बिग बास्केट या ई कॉमर्स प्लॅटफॉर्माचे जायती अप्रमाणित उत्पादना विकतात, पण या उत्पादनाचे BIS चिन्ह सक्तीचे असतात. ही अप्रमाणित उत्पादना गिरायक सुरक्षेक धोको निर्माण करतात, कारण त्यांची स्वतंत्र तिसऱ्या पक्षान चाचणी करू ना. BIS गिरायकांक BIS केअर ॲपचा वापर करून माहितीपूर्ण खरेदी निर्णय घेऊचे आवाहन करता. हे ॲप गिरायकांक उत्पादन संबंधी महत्वाची माहिती देता. कागाळी दाखल करपा खातीरूय या ॲपचा वापर करू येता. बाजारात उपलब्ध असलेल्या गिरायक उत्पादनांचे BIS सतत लक्ष दौरता. केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय आज नवी दिल्लीच्या JLN स्टेडियमात फिट इंडिया कार्निवलचे उक्तावण करतले. 3 दिस चलपी या फिटनेस आणि वेलनेस फेस्टिवलचे उद्दिष्ट निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीक प्रोत्साहन दिवप असा, जे फिट इंडिया चळवळीच्या तंदुरुस्त निरोगी आणि लट्टपणामुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनाकडे सुसंगत असा. या काळात दोरी उडी, क्रिकेट, बॉलिंग, आर्म रेसलिंग आणि स्टेशनरी सायकलिंग सारखे खेळ आयोजित करतले. तशेच या उक्तावण सुवाळ्यात युवा व्यवहार आणि खेळा राज्यमंत्री रक्षा खडसी आणि बॉलिवूड अभिनेतो आयुष्मान खुराना हजर असतली. या कार्यावळीत येता त्या खेलो इंडिया पॅरा गेम्सचा लोगो आणि एन्थमचे अनावरण जातले. खेलो इंडिया पॅरा गेम्स या महिन्याच्या 20 तारखेक राष्ट्रीय राजधानीत सुरू जातले. हवामान खात्यान आज ओडिशाच्या वेगवेगळ्या सुवातींनी खर कालोराच्या लारांचा अदमास उक्तायला. आज विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, उत्तर तेलंगणात फुडले 2 दीस सौराष्ट्र आणि कच्छ हांगा कालोराच्या लारांची शक्यताय असा. प्रसार माध्यमाकडे उलयतना IMD वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ सोमा सेन रॉय हांणी सांगले, आज मेरेन ओडिशान खर कालोराच्या लारांचा रेड अलर्ट जारी केला, जाल्यार फुडल्या 2 दिसां खातीर झारखंड आणि अस्तंत बंगाला खातीर हळू अलर्ट जारी केला. तसेच आज उत्तराखंडान फुडल्या 2 दिसांत अरुणाचल प्रदेशात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचा अदमास हवामान खात्यान उक्तायला. ब्रॅबॉर्न स्टेडियमाचेर काल झाल्या बायलांच्या प्रिमियर लीगच्या फायनलीन मुंबई इंडियन्सान दिल्ली कॅपिटल्साक 8 धावण्यांनी हरवून दुसरे खेप वस्तादपण जोडले, जाल्यार दिल्ली कॅपिटल्साक तिसरे खेप लेगीत उपवस्तादपणाचेर समाधान मानचे पडले. पहिली फलंदाजी करपी मुंबई इंडियन्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडावन 149 धावण्यो केल्यो. मुखेली हरमनप्रीत कौरान 44 बॉलांनी 66 धावण्यांचो तेजस्वी डाव खेळो. ताका जाप दितना दिल्ली कॅपिटल्साक 20 ओव्हरींनी 9 विकेटी वगडावन 141 धावण्यो करप शक्य झाल्यो. हरमनप्रीत कौराक प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार फावो झालो. भारताचो कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि वरिष्ठ गोलकीपर सविता पुनिया हांकां काल पुरुष आणि महिला गटात हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार फावो झाला. दादल्यांच्या हॉकीन हरमनप्रीतान भारताक 2024 वर्सा पॅरिस ऑलिंपिकात सेगीत दुसरे कांश्य पदक मिळवून दिले. टोकियो खेळात सर्तीन कांश्य पदक जिखपी पंगडाचाय तो भाग आशिल्लो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. केंद्रान तामिळनाडून 2 मुखेल इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर उत्पादन क्लस्टर सुरू करपाची घोषणा केल्या. संसारीक अर्थिक कंपनी मॉर्गन स्टॅनली हांणी आपल्या अहवालांत सांगला, भारत 2028 मेरेन जर्मनीक फाटी घालून संवसारांतली तिसरी व्हडली अर्थवेवस्था जातली. फुडल्या वर्सा प्रजासत्ताक दिसा निमतान जाहीर जावपी पद्म पुरस्कार 2026 खातीर नामांकनां सुरू जाल्यांत. हवामान खात्यान आज ओडिशाच्या वेगवेगळ्या सुवातींनी खर कालोराच्या लारांचो अदमास उक्तायला. बायलांच्या प्रिमियर लीगच्या फायनलीन मुंबई इंडियन्सान दिल्ली कॅपिटल्साक 8 धावण्यांनी हरवून दुसरे खेप वस्तादपण जोडले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्रांचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांज वेळार 5:30.